श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तूते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा मज तुवा जी केले तैसे माझे मी पण दवडुनी देशे स्तुती मिशे चिपा पिसे बांधले वाचे ना एरवी तरी आठवी राहोनी स्तुती जई करावी तई गुणागुणिया धरावी सरोभरी की तरी तू जी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडोनी सांधिता चांग की तैसेची भले आणि बाप तू माय इही बोली ना स्तुती होय डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे जी झालेनी पायी के आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू जरी आत्मा तू एक सरा हेही म्हणता दातारा तरी आतूल तू बाहेरा घापतासी। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु स्तवन केल्यानंतर तुमचं मी जसं जसं स्मरण करेन तसं म्हणजे तुमच्या सगुण रूपाचं स्मरण केलं तरी माझं मी पण मी विसरतो असं म्हणतात आणि तुम्ही निर्गुण स्वरूप आहात तुमच्या निर्गुण स्वरूपाचं स्मरण करणं म्हणजे आपल्या आत असलेल्या निर्गुण स्वरूपालाच आठवणं तिथंही मी माझं मी पण विसरून जातो। मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा असं असल्यामुळं उभय पक्षी माझं मी पण नाहीस होतं आणि मोठ्या तृप्ततेनी मी ढेकर देतो। जेवणामध्ये ढेकर देखील आपल्या प्रत्येकाला आलेली आहे पण रोज येत नाही। तुम्ही जर पाहिलं तर येते रोज तुम्ही जेवता आणि रोज उठताना ढेकर येते। अशा करता ढेकर येत नाही की अन्न आपण जे जेवतो ते आणि पाणी आपण जे पितो ते किंवा द्रव याच्या व्यतिरिक्त एक तृतीयांश भाग जर पोटामध्ये रिकामा ठेवला तर ढेकर येते। एरवी ढेकर यायला देखील जागा राहत नाही. म्हणजे मग पोटच आतून आपल्याला सांगतं की आता हे आपण व्यवस्थित पचवू शकू. ढेकर हे समाधानाचं लक्षण आहे. प्रत्येकाला ढेकर येत नाही, प्रत्येक वेळेला येत नाही, आणि जेव्हा येते तेव्हा मोठ्या समाधानाने तो युक्त होतो. सगुणाला मी जर आठवलं, तुमच्या सगुण स्वरूपाला जर मी आठवलं, तर मी आठवू शकत नाही, कारण ते आठवता येत नाही असं निर्गुण शिल्लक राहतं आणि त्याच्याशी एकरूपता घडते आणि मी समाधानी तृप्त होतो. मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा, ढेकर देऊन जसा समाधान पावतो, म्हणून सगुण दोन तृतीयांश आहेच आहे. याचं कारण आपण सगुण स्वरूप आहोत, आपण देह आहोत, त्यामुळे देहाचं आकर्षण ही गोष्ट आपल्याला असणार, पण त्या आकर्षणाच्या बरोबरीनी निर्गुणाची जी वस्तुस्थिती आहे तर त्याच्याशी जेव्हा एकरूपता साधली जाते तेव्हा सगुण आणि निर्गुण या दोन्हींनीही धन्यता ती व्यक्ती अनुभवते. असं म्हणतात की नामदेव महाराजांना एका सगुणाविषयी प्रेम होतं आणि निर्गुणाशी अनन्यता याची त्यांना कल्पना नव्हती. प्रत्येकाचं नामदेवांचं म्हटलं जातं ते फार मोठे होते, पण साधक दशेमध्ये किंवा अलीकडच्या काळात प्रत्येकाचंच असं होऊ शकेल. आणि जेव्हा त्यांना सगुणाबरोबर निर्गुण परमात्मा देखील आकळला तेव्हा त्यांचं ज्ञान पूर्ण झालं. त्यांचं ज्ञान पूर्ण झालं असं त्यांना संतांनी प्रशस्तीपत्रक दिलं. मज तुवाजी केले तैसे तसं तुम्ही मला केलं असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणतायत. माझे मीपण दवडुनी देशे, माझं जे मीपण होतं ते देशांतराला गेलं. मी परत त्याच ओव्यांवर निरूपण करायला लागलो मागच्या वेळेला ज्या ओव्या झालेल्या होत्या, कारण त्या इतक्या गोड आहेत. स्तुती मिशेच पापिसे बांधले वाचे, म्हणून माझी मी ही जी स्तुती करतोय तर माझ्या वाणीला वेड लागलंय असं समजा. बस माझी वाणी वेडी झालीय. एरवी माहितीये की तुम्ही स्तुतीत सापडत नाही, ना तरी ना एरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जई करावी तई गुणा अगुणिया धरावी सरोभरी की. एरवी आठवून आठवून जर स्तुती करायची झाली तर सगुण असेल तर गुण, प्रकृतीचे गुण असतात की नाही? सगुण असेल तेव्हा प्रकृती असते, प्रकृती असते तेव्हा प्रकृतीचे गुण असतात, त्या गुणांची स्तुती होते. पण ही गुणांची स्तुती आत असलेल्या निर्गुण परमात्म्याच्या बोधामुळं त्याच्या ठिकाणी गुण अवतरलेले असतात. मग ही स्तुती जर करायची झाली तर ती स्तुती गुणांची म्हणजे प्रकृतीची होते का? प्रकृतीच्या आत असणाऱ्या परमात्म तत्वामुळं इतकी शुद्ध प्रकृती आणि त्या प्रकृतीचे गुण वर्णन करावेत असा मोह पडतो. म्हणून गुण आणि अगुण यांची निवड करावी लागते आणि ही निवड व्यर्थच आहे. कारण तरी तुझी एकरसाचे लिंग आतल्या निर्गुणाच्या बोधामुळे तुमची प्रकृती अशी शोधित सत्वगुणी आणि त्या शोधित सत्वगुणी प्रकृतीमुळे तुमचे गुण जे प्रत्यक्षात दिसतात ते जसे अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम हे आतल्या बोधाचे गुण आहेत बोधामुळे प्रकृतीवर प्रगटलेले गुण आहेत म्हणून या गुणांची स्तुती केली तरी अगुणाचंच वर्णन पण अगुणाचं वर्णन होऊ शकत नाही याचं कारण बोध आणि त्या बोधामुळे निर्माण झालेली प्रकृतीमध्ये असणारी गुणांची स्थिती हे एकरूपच आहेत तू एकरसाचं लिंग आहेस एकरसाची खूण आहेस म्हणजे तुमचा जो बोध आहे तो बोधच तुमच्या प्रकृतीतून प्रगट होतो झाले मी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके जग झाल्यामुळे जर परमात्मा झाकला जात असेल तर जगाच्या अंगानी कोण प्रगट झालंय परमात्माच प्रगट झालाय देहाच्या अंगानी आतलं चैतन्य जर झाकलं असं कोणी म्हटलं तर जे देहाच्या अंगानी प्रगट झालेलं आहे ते काय आहे त्या चैतन्याच्या योगानेच आहे ना किळेवरी माणिके लोपीजे काही माणिक आहे आणि त्या माणकाची प्रभा किळा पसरलेली आहे त्या प्रभेमुळे माणिक लोपलं जातं का अधिक प्रगट होतं तुम्ही एकरस आहात तुमच्या आत असणारा बोध त्यामुळे तुमची ही प्रकृती त्या प्रकृतीचे मी स्तवन करतो आहे तुमचं स्तवन होतच नाहीये तरी तुझी एकरसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडोनी सांधिता चांग मोती फोडला आणि परत जोडला तसा चांगला की एकसंध मोती चांगला तुम्ही जे आहात तुमची प्रकृती आणि प्रकृतीमुळे असणारे गुण आणि तुमचा निर्गुणाचा बोध हे दोन वेगळे करायचे आणि मग जोडायचे हा धंदा कशा करता की तैसेची भले म्हणून जे जगत आहे जे विषय आहेत जी प्रकृती आहे या कशाचाच त्याग करता येत नाही कशाचाच त्याग करता येत नाही आत्मबोध संपादन केला तरी देहाचा त्याग करता येत नाही प्रकृतीचा त्याग करता येत नाही त्या प्रकृतीच्या ठिकाणी जे काही जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याचा त्याग नाही करता येत या प्रकृतीच्या बाहेर पळून जाता येत नाही जगताच्या बाहेर पळून जाण्याची सोय नाही आणि जर पळून जाण्याची सोय नसेल तर प्रकृतीच्या आत असणारा परमात्मा जाणायचा कसा जसं स्वप्नातून जागं होण्यासाठी स्वप्न संपण्यासाठी जागं होणं हाच पर्याय आहे बाकी काय पर्याय आहे स्वप्न तसंच आहे आणि हे स्वप्न आहे हे समजणार कसं म्हणून स्वप्नातून जागं होणं एवढा एकच उपाय त्यामुळे प्रकृती प्रकृतीची शुद्धता प्रकृतीचा त्याग जगताचा त्याग याच्याऐवजी ही प्रकृती ज्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर आहे ते अधिष्ठान समजून घेणं एवढा एकच उपाय आहे आणि आपण आहोत तिथं जागं होणं आपण जसे आहोत तसं जाग होणं उपाय आहे हा उपाय आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं घर सोडण्याची गरज नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमची कर्म सोडण्याची गरज नाही. तुम्ही जर असं समजत असाल की एरवी मला बोध झाला असता पण माझी पत्नी चमत्कारिक आहे म्हणून बोध होत नाही, माझा पती चमत्कारिक आहे म्हणून बोध होत नाही, माझी सांसारिक स्थिती नीट नाही म्हणून बोध होत नाही, सगळ्या बाजूंनी सुखी असतो तर बोध झाला असता, माझी मुलं चांगली नाहीत म्हणून बोध होत नाही, किंवा माझी मुलं फार चांगली आहेत म्हणून मी बैसावत राहतो म्हणून बोध होत नाही. बोध होण्यासाठी आपण जसे आणि जिथं आहोत तिथंच जागृतीची गरज आहे. ते सोडून नाही, ते सोडून उपयोगही होत नाही, ते सोडलं तर जगताच्या बाहेर पळता येत नाही, तसं आपल्या स्वतःच्या प्रकृतीच्या बाहेर पळता येत नाही. स्वामीजी म्हणायचे की इथून काशीला गेला आणि वैराग्याच्या भरात आणि ज्ञानी आपण आहोत किंवा ज्ञान प्राप्त करायचं आहे म्हणून तिथं खोली घेऊन राहिला, तर 6-8 महिन्यांनी घरी पत्र येतं, तू कशी आहेस, आपली मुलं ठीक आहेत ना, त्यांची शिक्षण नीट चालली आहेत ना, याचं कारण तू पळालास तेवढ्यामुळे तुला ज्ञान होणार नाहीये. तू कुठेही गेलास तरी उपयोग काही नाहीये. रामकृष्ण म्हणायचे की कलकत्त्यात पोट दुखतं म्हणून काशीला गेला तर पोट बरोबर घेऊनच जाणार, तिथेही ते दुखणारच आहे. म्हणून आपण जसे आहोत, कोणी अशिक्षित असेल, कोणी शिक्षित असेल, कोणी धूर्त असेल, कोणी चाणाक्ष असेल, कोणी भोळा असेल, आपल्या त्या त्या गुणांचा उपयोग करून प्रकृतीच्या पलीकडे असलेला परमात्मा जाणण्यासाठी आपल्याला जागृतीची गरज आहे बस. आणि ही जागृती समजून घेण्यानी किंवा विवेकानी येते बस. बाकी जागृत होण्यासाठी म्हणून कितीही घोकंपट्टी केली तरी नाही. सोहम 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 असं म्हणत राहिला पण प्रत्यक्षत 6 म्हणजे कोण, अहम म्हणजे काय, त्याचा आणि अहमचा संबंध काय, याच्याबाबत जर जागृती आली नाही तर काही होणार नाही. आणि ही जी जागृती येते, ही जागृती काही साधनांमुळे येते, त्याच्याकरता साधना सांगितली जाते, जसं ध्यान सांगितलं जातं, नाम सांगितलं जातं, अशा प्रकारे या साधनांच्या योगाने जागृती येते. पण खरं जर पाहायचं झालं तर जेव्हा तो खरा जागृत होतो तेव्हा त्याला समज निर्माण होते, त्याला अंडरस्टँडिंग येतं, साधनेनी समज येते बस. जागृती किंवा ज्ञान हे सिद्धच असतं. ज्ञान हे कोणत्याच कर्माचा परिणाम म्हणून येत नाही, होत नाही, कोणत्या कर्माचं फळ म्हणून ज्ञान प्राप्तव्य नाही, तर साधनेमुळं किंवा सत्कर्मांमुळं ती जागृती होण्यासाठी म्हणून आपण अनुकूल होतो, आपण योग्य होतो, आपण योग्य झाल्यामुळं ती जागृती येते. तसं म्हटलं तर खूप प्रयत्न केल्यावर प्रयत्नांखेरीजच ती झाल्याचं समजतं. आणि अशी जागृती जेव्हा येते तेव्हा सद्गुरु एकरसाचं लिंग आहेत हे लक्षात येतं. त्यांच्या ठिकाणी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचीच स्तुती करता येते, बाकी स्तुती कशाची करताच येत नाही. आणि बाप तू माय इही बोली ना स्तुती होय, म्हणून तुम्हाला बाप म्हणा माय म्हणा या कोणत्याही बोलण्याने तुमची स्तुती होतच नाही. उलट तुम्ही बाप आहात आणि मी लेकरू आहे, तुम्ही माय आहात आणि मी लेकरू आहे, असा एक उपाधिभेदच निर्माण होतो. वस्तुत तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला बाप आणि माय हे म्हणणं हे देखील जगतामध्ये म्हणजे प्रकृतीतच मोडतं. आणि असं म्हणायचं असेल तर जो म्हणतो त्याला प्रकृतीतच राहायला लागेल, तो प्रकृतीच्या कधी बाहेरच येणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे, तिथं उपाधी लावल्याचा दोष हा येतो. जी झालेनी पायिके आले ते गोसावीपण केवी बोले, मी चाकर झालो असं म्हटलं तर तत्सापेक्ष तुम्ही गोसावी असंच म्हणावं लागेल. ऐसे उपाधी, अशी उपाधीच कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने प्राप्त होईल. उशितले काय वर्णो, त्या उपाधीचं वर्णन करायचं म्हणजे परमात्मा निर्गुण निराकार त्याची प्रकृती, आणि त्या प्रकृतीच्याच वर्णन हे घडतं कितीही म्हटलं तरी. हे उष्ट होतं, परमात्मतत्व हे अनुच्चिष्ट आहे. त्याच्या संबंधी तसंही पाहायचं झालं तर कोणी बोलूच शकलेलं नाही. जरी तू आत्मा एकसरा हेही म्हणता दातारा, तरी आतुल तू बाहेरा घापतासी. आणि तुम्ही आत्मा आहात, जगदात्मा आहात, सर्वांचा आत्मा आहात असं काहीही तुमच्याविषयी म्हटलं तरी देखील, जर जगदात्मा म्हटलं तर मग जो म्हणणार आहे त्याच्या आधी तो आहेच ना. आत्मा म्हटलं तरी जो म्हणणार आहे त्याच्या तेच आहे. विश्वात्मा म्हटलं तरी देखील जो म्हणणारा आहे विश्वात्मा तो त्या विश्वामध्येच येतो. म्हणून तुम्हाला जर काहीही म्हटलं तर म्हणणारा वेगळा राहतो ना, असं जर जेव्हा म्हणतो ज्या क्षणी त्या क्षणी. म्हणून या वर्णनामध्ये तुम्ही आणि मी एक असताना आपल्या स्वतःला वेगळं काढून तुमचं वर्णन केल्यासारखं घडतं. म्हणून सत्यची तुझ लागी स्तुती न देखो जी जगी. म्हणून तुमच्या बाबत स्तुती शक्य नाही. स्तुती अशा करता शक्य नाही की सत्य जे आहे ते सत्य म्हणजे तुम्ही सत स्वरूप हे देहातीत आहात, कालातीत आहात. सत्य नेहमी काळाच्या पलीकडे असतं, काळामध्ये सापडत नाही. परमात्म्याचे काळामध्ये विभाग करता येत नाहीत, तुमचेही काळामध्ये विभाग करता येत नाहीत. ज्याला काळाची गणना असं म्हणतात किंवा टाइम सेन्स असं म्हणू, तर तो तुमच्या ठिकाणी नाही, परमात्म्याच्या ठिकाणी नाही. तुम्ही आहात बस, शुद्ध अस्तित्व मात्र सत्य जे आहे त्याच्या ठिकाणी काळ संभवत नाही. कारण स्थळ असेल तर काळ संभवतो. स्थळाची उत्पत्ती झाली की काळाची उत्पत्ती होते. तुमचा देहानी लाग अशक्य आहे आणि तुम्ही स्वरूपांनी तर सदोदित आहात. तुम्ही नाही असा कधी काळच नाही. त्यामुळे तुमची स्तुती जर करायची झाली तर करणारा जो स्तुती करणाऱ्याचा जो देह आहे तो देह काळाच्या कचाट्यात असल्यामुळं देहाच्या योगानी करणाऱ्याच्या देहाच्या योगानी देखील स्तुती संभवत नाही, स्तुती होऊ शकत नाही. आणि जे असत्य असतं, जगत असतं किंवा आपला देह असतो तो नेहमीच काळामध्ये वावरतो. त्याला जन्म मधला काळ आणि मृत्यू अशा काळामध्येच देह असणार. त्यामुळं काल जे नव्हतं ते आज आहे, जे आज आहे ते उद्या नसेल असं जगताबद्दल म्हटलं जातं आणि देहाबद्दल देखील म्हटलं जातं. देह हा तशा तऱ्हेने क्षणिक आहे. कल्पना येत नाही कसा क्षणिक आहे, कारण आपल्याला वाटतं की आता बोलत असतानाच तीन चार क्षण गेले, कुठं क्षणिक आहे. पण माशी पाख पाखडी तव हे सरे असं देहाबद्दल म्हटलेलं जे आहे, आपल्या समोर जेव्हा माशीला पंख फडफडवायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्या आत देह जातो पडतो हेही सत्य आहे. आणि एका दीर्घ काळामध्ये आपलं जे जीवन आहे, काळ ही गणना असत्यामध्येच येते, पण त्याच्यामध्ये आपलं असणं जे आहे ते तसं क्षणासारखंच आहे अनंत काळाच्या समोर. पण जगत आणि देह यांचा लाग हा तसा क्षणिकच समजलेला आहे, कितीही म्हटलं तरी कोणत्या तरी क्षणाला तो संपला संपणार असतो, म्हणून ही क्षणिक आहे. आणि गुणांचं वर्णन करायचं झालं तर गुण हे प्रकृती विशेष राहतात आणि स्तुती नेहमी प्रकृतीची घडते. स्तुती जो करणारा आहे तो स्थूळाशिवाय अन्य कशाचा विचारच करू शकत नाही. सूक्ष्माचा विचार करण्याची क्षमता स्थूळाच्या ठिकाणी नाही. असं असल्यामुळं इंद्रियांच्या आवाक्यात जे येतं त्याचीच केवळ स्तुती केली जाते आणि ज्याची स्तुती केली जाते ते स्थूलच राहतं. आणि जे सूक्ष्म आहे ते कालातीतच आहे आणि तेच सत्य किंवा सत स्वरूप असं आहे. त्यामुळे जे नेहमी काळाच्या अतीत असतं त्याला परमात्म तत्व म्हटलं जातं, त्यालाच गुरुतत्व म्हटलं जातं. जे गुरुतत्व ही तसं आपल्याला अज्ञात आहे पण अज्ञेय कधीही राहणार नाही, त्याच्याशी एकरूपता जो कोणी साधेल परमात्म स्वरूपाशी तो त्याला ते ज्ञेय देखील होतं. आणि असं असल्यामुळं एकरूपतेनीच ते जाणलं जातं, अन्य कशानी ते जाणायची सोय नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, म्हणून सत्यची तुझ लागी स्तुती न देखो जी जगी. म्हणून सत्य काय असेल तर तुझ्यासाठी तुमच्या वर्णनासाठी स्तुती उपयोगी पडत नाही हेच सत्य आहे. मौना वाचूनी लेणे अंगी सुसीनामा. मौनाशिवाय स्तुतीचे दागिने तुमच्या वर चढवता येत नाहीत, कारण तुम्ही निर्गुण स्वरूपच आहात. मौनाखेरीज दुसरा कुठलाही दागिना तुम्हाला घालता येत नाही. एवढं बोलल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना समजलं असं आपण म्हणू. की शब्दांनी एवढी खटपट केली पण ज्ञानेश्वर महाराज आता म्हणायला लागले की मौनाशिवाय दुसरा कुठलाच दागिना तुम्हाला शोभत नाही. आणि हा 18वा अध्याय आहे. याच्या या 18व्या अध्यायानंतर भगवद्गीतेत 19वा अध्याय नाहीये. हे जे सद्गुरुस्तवन आहे हे सद्गुरुस्तवन तसं जर पाहायचं झालं तर किती 10व्या अध्यायापासून सद्गुरुस्तवनांना ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली. ज्ञानेश्वरीत 10व्या अध्यायात केलं, नवव्या अध्यायात थोडं बहुत काही ते बोलले, पण सद्गुरुस्तवनाची सुरुवात दहाव्या अध्यायापासून नक्कीच झाली. दहावा, अकरावा, बारावा, तेरावा, चौदावा, पंधरावा अध्याय, सोळा, सतरा, अठरा, एवढी स्तुती केल्यानंतर मग स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की मौना वाचूनी लेणे अंगी सुसी नामा, हे काही या अठराव्या अध्यायातल्या गुरुनमना करताच त्यांना एकदम समजलं असं नाहीये. इतक्या अध्याय ते स्तुती करतायत, पण मौनाखेरीज दुसरा दागिना तुमच्यावर शोभत नाही. स्तुती हा, आणि इथपर्यंत मागच्या वेळेला मी प्रवचन केलेलं होतं, पण मागच्या वेळेला जे सांगितलं नव्हतं ते आज मला सांगता आलं. आणि गंमत अशी आहे की जर मी पुढे गेलो नाही आणि पुढच्या वेळेला माझीच लिंक लागण्यासाठी म्हणून मी या ओव्या वाचल्या तर अजून एक निरूपण तुम्हाला ऐकायला मिळेलच. पण निरूपण करणं आणि म्हणजे शब्दाचा प्रभाव गाजवणं हा हेतू नाहीये. स्तुती काही न बोलणे, ज्ञानेश्वर महाराजांनी हात टेकले आता स्तुती करता करता. अठराव्या अध्यायात सद्गुरुस्तवन करतायत, त्यांना आता पक्क लक्षात आलं की काही न करता, काही न बोलताच स्तुती होईल, बोलण्यामध्ये तुम्ही सापडत नाही. ते बाहु आणि बाष्कली यांचा संवाद उपनिषदामध्ये आलेला आहे. शिष्य सद्गुरूंना म्हणतो की मला ब्रह्माचा उपदेश करावा आणि सद्गुरु ऐकतात आणि तसे स्तब्ध बसून राहतात. थोड्या वेळ वाट पाहून तो परत विचारतो की सद्गुरूंनी मला ब्रह्माचा उपदेश करावा. ते परत ते ऐकतात आणि परत स्तब्ध बसून राहतात. असं तीनदा घडतं. चौथ्यांदा जेव्हा तो म्हणतो की मी भगवंतांना म्हणतोय पण भगवंत उत्तरच देत नाहीयेत, तेव्हा ते म्हणतात अरे मी बोलतोय तुला समजत नाहीये. हे जे ब्रह्मज्ञान आहे, परमात्मज्ञान आहे, ते शब्दामध्ये सापडत नाही. असं मी तुला सांगतो आहे पण तुला ऐकू येत नाहीये, तू ते ऐकत नाहीयेस. पूजा काही न करणे आणि तुमची पूजा देखील, पूजा करावी पण पूजा केली तरी देखील स्वरूपाची पूजा ती देहाची होते. स्वरूपाच्या ठिकाणी एकरूपता हीच स्वरूपाची पूजा. आपण जे गुरुपूजन करतो गुरुपौर्णिमेच्या वेळेला, तर देह, त्या देहानी दुसऱ्या देहाची पूजा करणं, आपल्या आत असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे करावं लागतं. पण ती पूजा करत असताना देह लोटांगणी जातो आहे आणि जो लोटांगणी जातो आहे त्याच्या आतलं चैतन्य हे सद्गुरूंच्या चैतन्याशी एकरूपता साधत आहे. अशी पूजा होऊ शकते. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई, आणि तुमच्या बरोबर खूप राहणं म्हणजे तुमचं सान्निध्य, तर ते प्रकृतीचं सान्निध्य राहतं. पण सद्गुरूंचा संघ देखील महत्वाचा सांगितला जातो. समर्थ तर म्हणतात की मना संघ हा सर्व संघास तोडी, मना संघ हा मोक्ष तात्काळ जोडी. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तुमची संगत करत असताना आपण कोणी नाही, आपले गुण काही नाहीत, आपली बुद्धी काही नाही, आपण प्रकृतीही नाही, आपण अहंकारांनी संपलेले आहोत, असा बोध तुमच्या संगतीमध्ये व्हावा आणि तशा बोधानी तुमच्या सन्निध राहावं, काही न होऊन राहावं. म्हणजे जो सद्गुरूंना म्हणतो की आलं का लक्षात तुमच्या माल काय म्हणायचं ते, किंवा ते एक म्हणत असताना आपलंच घोडं दामटतोय असं जो करतोय, तर तो प्रकृती आणि प्रकृतीशी टकराव आहे. प्रकृती आणि प्रकृतीशी टकराव आहे की त्यांचं एक मत आणि त्यांना समजून सांगणं. जगतातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यात करेक्शन होऊ शकतं. म्हणजे जगतासंबंधी एखादं त्यांची माहिती आणि तुमची माहिती, कदाचित तुमची माहिती जास्त योग्य असू शकते, पण तुम्ही त्यांच्या सन्निध काहीतरी होऊन राहता असा त्याचा अर्थ राहतो. भाऊसाहेब महाराज केतकर हे त्यांच्या सन्निध, सद्गुरूंच्या सन्निध काही नाही म्हणून राहिले. जे ते इंजिनियर होते त्यांनी तिथं जे आताचं रामाचं मंदिर आहे त्या मंदिराचं काम चाललेलं होतं आणि ते काम एका कोणाकडे तरी सोपवलेलं होतं. तिथं भाऊसाहेब महाराज सहज फिरत फिरत गेले आणि त्यांनी हे केलं की हे नुसते खांब उभे करायचे, त्याच्याऐवजी अशी अशी नक्षी करा म्हणून सांगितलं आणि त्या कामगारांनी नक्षी केली. महाराज तिथं पाहायला आले, ते ज्यांच्याकडे सोपवलेलं होतं त्यांनी जसं केलं सांगितलंय तसं करायचं असं, तर हे कोणी बॉ सांगितलं, हे भाऊसाहेबांनी सांगितलं. महाराज भाऊसाहेब मूर्ख आहेत म्हणले, त्यांना काही कळत नाही, तो खांब कापून टाका. भाऊसाहेब म्हणाले की खरंच मला हे काम सोपवलेलं नव्हतं, जेव्हा मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा मूर्खपणाच केला. महाराज बरोबरच म्हणाले की भाऊसाहेब मूर्ख आहेत. असं आपल्या स्वतःला आपण काही नाही असं लगेच जमून घेणं, काही न होऊन राहणं हेच समर्थ सांगतायत. मना संघ हा सर्व संघास तोडी, म्हणजे आपल्या संघाला दूर करतो हा संघ, पण आपल्या संघाला दूर करायचंय आणि आपण काही नाही या भावानी त्यांच्याजवळ राहायचंय. हे वर्म जर चुकला तर अगदी त्यांच्या उषा पायथ्याशी जरी बसला तरी देखील अहंकारांनी युक्त होईल, त्याला ज्ञान होणार नाही. तुमच्याजवळचा अहंकार जाणं, प्रकृतीचा अहंकार जाणं हेच त्यांना हवंय, बाकी काय हवंय? तुम्हालाही ज्ञान होण्यासाठी ते हवंय. जो अहंकार आहे तो आपल्या प्रकृतीचा अहंकार आहे, तो दूर व्हावा ही युक्ती त्यांच्या सान्निध्यात जमवली पाहिजे. तरी जिंतले जैसे भुली पिसे आलापू घाली, तैसे वानू ते माऊली उपसाहावे तुवा. पण आता तर मी स्तुती करून बसलो. नवव्या अध्यायापासून ते अठराव्या अध्यायापर्यंत 10 अध्याय मी स्तुती केली, 9वा धरला तर, आणि 10वा धरला तर 9 अध्याय स्तुती केली. तर पछाडलेला जसा भ्रमानी काहीतरी बरळतो तसं तुम्ही समजा. असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतायत. तरी जिंतले जैसे भुली पिसे आलापू घाली, वेळ लागलेला जसा बडबड 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 काय म्हणतात तसं करत बसतो. कोपऱ्यात बसला तरी त्याचं बोलणं सुटत नाही, लोकांमध्ये आला तरी बोलतच राहतो. तसं एखादा वेडा काहीतरी बडबडला असं समजा, तैसे वानू ते माऊली उपसाहवे तुवा, तशा प्रकारे माझ्या स्तुतीच्या शब्दांनी तुमचं स्तवन केलं असं जसा पछाडलेला बोलेल तसं तुम्ही तुमची स्तुती होत नाही हे समजत हे न समजल्यामुळे स्तुती केली असं तुम्ही समजा. जसा एखादा वेडा आहे किंवा पछाडलेला आहे. आता गीतार्थाची मुक्त मुदी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवन संपवलं बरं का, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला हेच ऐकायला लागणार नाही. गीतेच्या अर्थाची मुक्त मुदी म्हणजे शिक्कामोर्तब. पूर्वीच्या काळी राजा जी अंगठी घालायचा त्या अंगठीवर राजचिन्ह असायचं, आणि जर काही फरमान वगैरे काढलं तर ते राजचिन्ह त्या फरमानावर उमटवायचं. ही मुक्त मुदी. आता गीतार्थाची मुक्त मुदी म्हणजे मोत्याच्या अशा अंगठीचा शिक्का मोर्तब. लावीये माझीये वाक वृद्धी. आता मी जी जे व्याख्यान करेन 18व्या अध्यायाच्या निमित्तानी त्याच्यावर तुमच्या पसंतीची मुक्त मुदी तुम्ही लावावी अशी मी प्रार्थना करतो. जे माने हे सभासदी सज्जनांच्या समोर, सज्जन म्हणजे निवृत्तीनाथ होतेच तसे सोपानदेव होते, मुक्ताबाई होती, आणखी काही मंडळी श्रोते म्हणून ऐकायला बसलेले होते. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला ते बोलत होते ज्ञानेश्वर महाराजांनी यांनी उतरून काढलं. तुमच्याबरोबरच या सभेमध्ये जे सज्जन आहेत त्यांनाही हे मानवेल असं माझं व्याख्यानाचा विस्तार व्हावा. तेथ म्हणितले श्री निवृत्ती नको हे पुढत पुढती. निवृत्तीरथांचा स्वभाव प्रकृती. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप म्हणावं काही आणि निवृत्तीनाथांनी म्हणावं की बास आता पुढचं सांग. परिसी लोहा घृष्टी किती वेळ वेळा की जे गा. परिसाचा लोहाला स्पर्श झाला की ते सुवर्ण होतं. त्याच्याकरता काय सारखं घासायला लागतं काय, म्हणजे तू सारखा घासून घासून माझ्याकडून अगदी कन्फर्म करून घेतोयस मी कधीच तुला पसंती दिलेली आहे ना. प्रत्येक अध्यायात तू म्हणतोस की तुम्ही प्रसन्न व्हावं मग मी बोलेन, हे काय चाललंय असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतायत. तो निवृत्तीनाथांचा स्वभाव बरं का. पण निवृत्तीनाथ असं म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत. कदाचित मी माझ्या तुटक स्वभावामुळे निवृत्तीनाथांना तुटक म्हणत असेल. निवृत्तीनाथ कौतुकानेही म्हणत असतील ना की अरे हे किती वेळेला तेच तेच म्हणतोयस. कारण एका वाक्यात बोललंय म्हणून आपण अर्थ काढतो की ते तुटक होते. ते तुटक असतील तर ज्ञानेश्वर महाराज एवढे कसं त्यांची स्तुती करतील. प्रकृतीची का वेना. तव विनवी ज्ञान देवो म्हणे हो का. परिसाला आणि लोखंडाला वारंवार घासायला कशाला पाहिजे असं निवृत्तीनाथ म्हणाल्यावर ज्ञानेश्वर महाराज विनंती करून म्हणतायत, हो का, जी पसावो, अरे तुमचा प्रसादच मला प्राप्त झाला. तुम्ही जेव्हा असं म्हणालात, परिस लोहाला लागला असा त्याचा अर्थ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले. तव विनवी ज्ञान देवो म्हणे, हो का, जी पसावो तरी अवधानू देतू जावो ग्रंथा. आता सगळ्या श्रोत्यांना उद्देशून म्हणतायत की आता सद्गुरूंनी आज्ञा केली, ग्रंथ सांगतो, तुम्ही अवधान द्या. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.